नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आणि द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार असात. विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आणि लोकार्पण करतले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तान व्यवस्थेचं अस्वीकारच असा असे भारतान म्हणा. आणि राष्ट्रकुल खेळात भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासिक भांगरा पदकां जोडली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. ब्रेस्तारा संसदेन हे विधेयक संमत जाल्ले. खर ख्यास्त आणि फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून भौशीक परिक्षांनी जावपी अन्यायी पद्धतींचेर आळाबंद हाडपाचो ह्या कायद्याचो हेत असा. विद्यार्थ्यांच्या फुडाराची राखण करतना घटमूट कायदेशीर चौकटी तयार करून परिक्षा व्यवस्थेत पारदर्शकताय नितीमत्ता आणि प्रामाणिकपण घटमूट करपाचो हे विधेयक यत्न करता. अपशब्द आणि द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. भरकटलेल्या वा चुकीच्या मार्गाक लागिल्ल्या तरणाट्यांबद्दल काकुळूक बाळगुपाचें आवाहन तांणी केलां. तांकां ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतल्यान योग्य मार्गार हाडपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आपल्या सोशल मिडियाचेर केल्ल्या एका व्हिडिओ संदेशात प्रधानमंत्र्यांनी राजधानीत जंतर मंतर हांगा हालींच घडिल्ल्या एका घडणुकेचो उल्लेख केलो. ह्या घडणुके कडेन देश आणि जगात लोकांचे लक्ष गेले. अशा वागणुकेन समाजात निर्माण झाल्लो राग आणि निराशा समजुपा सारखी असली तरी बालपण हो शिकोपाचो चुको करपाचो आणि त्यो सुधारपाचो काळ असता असे प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे.
बचपन में गलतियां होती है और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है. ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे. मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एका दिसाच्या दौऱ्यार असात. पहिली ते आंध्र प्रदेशाक भेट दितले, जय विजयनगरम जिल्ह्यात भोगपुरमात ते सुमार 18,000 कोटी रुपयांच्या विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आणि लोकार्पण करतले. तशेच ते भोगपुरमात अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. हे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ भौशीक खासगी भागीदारी पीपीपी तत्वार 5,600 कोटी रुपयांपर्यंत चढ खर्चून बांधला. प्रधानमंत्री मोदी विशाखापट्टणमात एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची बुन्याद घालतले. इंडिया सेमीकंडक्टर मिशना अंतर्गत मान्यताय मेळिल्लो हो आंध्र प्रदेशातलो पहिलोच सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प असा. उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसुरात वतले, थंय ते स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करपाचे असात. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवाईक लागून विरोधकांनी निषेध केलो. त्या उपरांत संसदेचे दोनूय सभाघर दिसा खातीर स्थगीत केल्ले. लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आणि मरण नोंदणी विधेयक 2026 चर्चा करिनासतना संमत झाले. या विधेयकाक लागून जल्म आणि मरणाची कळाव जाल्ली नोंदणी विशयीचे कायदे चढ कडक जाल्यात. विरोधकांनी हे चर्चेत वांटो घेऊंक नाशिल्ल्यान संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी टीका केल्या. आता 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली. पाकिस्तानाच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचं अपमानजनक अस्वीकारच असा असे भारतान म्हणा. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्हणा की पाकिस्तानी व्यवस्था शांतताप्रिय नागरिकां आड निर्दयी बळाचो वापर करता. या दडपशाहीक लागून 40 परस चड नागरिकांक दुर्दैवी मरण आयला आणि कितलेशेच गंभीर जखमी झाल्यात. एका हिंसक राजवटीचो फुडो करताना थंय नागरिकांनी ह्या कायदेशीर हत्यांची स्वतंत्र चौकशी करपाची मागणी आंतरराष्ट्रीय संस्थांकडेन केल्यात असे प्रवक्त्यांनी नमूद केला. भारतान आंतरराष्ट्रीय समुदायाक पाकिस्तानाच्या कृतींचे परीक्षण करपाचे आणि अत्याचारांखातीर तांकां जबाबदार धरपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फेसबूक पोस्ट मर्यादित केल्ल्या प्रकरणात केंद्र सरकारान मेटा या सोशल मीडिया कंपनीच्या जागतिक टिमीक आपयला. ह्या टिमीची अल्गोरिदम बायस आणि भौशीक सुव्यवस्थेतली भूमिका ह्या मुद्द्याचेर चौकशी करतले. आकाशवाणी न्यूजाक मेळिल्ल्या अधिकृत माहितीप्रमाण फुडल्या सप्तकाच्या मध्यात ही चौकशी जावपाची शक्यता आसा. या वेळार मेटाक तांचो अल्गोरिदम नेमको कसो काम करता आणि भौशीक सुव्यवस्थेबाबत कंपनीची भूमिका किती आसा ह्या बाबत स्पष्टीकरण दिवपाक सांगितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 2030-31 या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू दवरपाक मंजुरी दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की या 5 कालावधी खातीर या योजनेअंतर्गत 3.15 लाख कोटी रुपयांच्या अर्थिक तरतुदीक मंजुरी दिल्या. पीएम किसान योजनेवरवी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रकल्पाचो वापर करून पात्र शेतकऱ्यांक कुटुंबियांक उत्पन्न सहाय्य दितात. आता मेरेन 23 हप्त्यांच्या माध्यमातल्यान 4.47 लाख कोटी रुपया परस चड रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे तांचे इराणी समपदस्त अब्बास अरघची हांचे कडेन चर्चा केली आणि पश्चिम आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक लागिल्ली तीव्र चिंता व्यक्त केली. या दूरध्वनी संभाषणा वेळार डॉ जयशंकर हांणी आग्रह धरलो की खंयच्याय परिस्थितीत व्यापारी जहाजां आणि खलाशावेले हल्ले टाळचे. खंयच्याय पक्षाकडच्यान जावपी अशा हल्ल्याक भारत निषेध करता हाचेर तांणी भर दिलो. मंत्र्यांनी सोशल मीडियार एका पोस्टात सांगले की तांकां सध्याच्यो घडामोडी आणि सुरू आशिल्ल्या चर्चांबाबत इराणची भूमिकाय समजून सांगली. भारत सदांच संवादा वटेन आसा असे मंत्री जयशंकर हांणी नमूद केला. केंद्रीय मंत्रिमंडळान ऊर्जा साठोवपाच्या पद्धतीन फ्लोटिंग सोलार फोटो व्हॉल्टिक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे योजनेक मान्यताय दिल्या असे प्रसार माध्यमांकडेन उलयताना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मे जितने वॉटर बॉडीज है, डॅम्स हो, लेक्स हो, कॅनाल्स हो, उन सबका उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया. 102 गीगावॉट यानी 1,00,000 मेगावॉट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
ग्लासगो जल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारतान काल आणि एक बेसबरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासिक पदकां मिळली. दादल्यांचे जेव्हलीन थ्रोत या दुर्पी अशी डबल पोडियमाचेर सुवात मेळयल्या जाल्यार डेकथलॉनात पहिलेच खेपे काश्य पदक जोडले. सध्या भारत एकूण पदक क्रमवारीत 23 पदकांसयत 10व्या सुवातेर आसा. तातूंत 5 भांगरा, 12 रुप्या आणि 6 काश्य पदकांचो आसपाव आसा. ऑस्ट्रेलिया अजूनय 128 पदकांसयत पहिल्या क्रमांकाचेर आसा. तातूंत 55 भांगरा पदकांचो आसपाव जाता. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोय, केरळात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज गुजरात, छत्तीसगड, विदर्भ, आसाम आणि त्रिपुरात जगलासयत गडगड मारपाची शक्यता आसा. मजगती ओडिशातली हुंवार परिस्थिती अजूनय गंभीर आसा. मुखेलमंत्री मोहन चरण माझी आयज सकाळी हुंवाराक लागून त्रास जाल्ल्या जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करतले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवांगडा बचाव आधार आणि पुरस्थापनाचो नियाळ घेतले. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आणि द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हळ्यार पाकिस्तानी व्यवस्थेचो अस्वीकार आसा अशें भारतान म्हळा. आणि राष्ट्रकुल खेळात भारतान बेसबरी कामगिरी करून जिडोत दोन इतिहासिक भांगरा पदकां जोडली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.